भगवान बुद्धांनी सत्य आणि शांतीच्या मार्गाने मानवतेची मशाल प्रज्वलित केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शस्त्राविना संघर्ष केला, धम्मक्रांती केली आणि या दोन अनमोल रत्नांनी या सृष्टीवर मानवतेचा गंध पसरवला. म्हणून अनमोल दोन रत्ने लाभली आम्हा या भूवरी.
रत्ने लाभली आम्हाया भूवरी, अनमोल दोन रत्ने लाभली आम्हाया भूवरी. एक शांतीचा प्रणेता, एक शांतीचा प्रणेता, एक क्रांतीचा पुढारी, अनमोल दोन रत्ने लाभली आम्हाया भूवरी. दुःख निवारण्याचा मार्ग सांगितला गौतमाने, दुःख निवारण्याचा मार्ग सांगितला गौतमाने. जगी दीप स्तंभ ठरला जिंकू करुणेने, महामानव तो झाला, महामानव तो झाला, मानवतेचा पुजारी, एक शांतीचा प्रणेता, एक शांतीचा प्रणेता, एक क्रांतीचा पुढारी, अनमोल दोन रत्ने लाभली आम्हाया भूवरी. संघर्षाचे जगुनी अस्मिता जागी केली, जीवन संघर्षाचे जगुनी अस्मिता जागी केली. बनला तो भीम बाबा दलितांचा वाली, जगी क्रांती वीर ठरला, जगी क्रांती वीर ठरला, समतेचा तो पुजारी, एक शांतीचा प्रणेता, एक शांतीचा प्रणेता, एक क्रांतीचा पुढारी अनमोल दोन रत्ने लाभली हमाया भूल।